सुपर हिट गानों के बाद यहां पर मैं आप सभी का वेलकम करता हूं ऑन सुपर हिट्स 93.5 रेड एफएम। बंदे के नाम है अभिनीत, गुड मॉर्निंग। सो आज आहे वर्ल्ड म्युझिक डे, ज्यांनी ज्यांनी आता आपला रेडिओ ऑन केलाय त्याचा गाणं सांगतो की हॅपी वर्ल्ड म्युझिक डे आप सभी को। भाई म्युझिक एक ऐसी चीज आहे ना जिसके बगैर हमारा जीना पॉसिबल नहीं होता है ना। म्हणजे प्रत्येकाच्या लाईफमध्ये एक म्युझिक असतं, प्रत्येकाला एक वेगवेगळ्या प्रकारची गाणी आवडत असतात, आपण ती गाणी गुणगुणत असो नाही का। सो मी तुम्हाला म्हटलं की आत्तापर्यंत तुम्ही वाद्य वाजवणारी अनेक माणसं बघितली असतील, म्युझिशियन्स पाहिली असतील, कुणी एक वाद्य वाजवत असेल, कुणी दोन, जास्तीत जास्त तीन वाद्य। पण तुम्ही कधी एखाद्याला एकाच वेळेला 13 वाद्य वाजवताना पाहिले का? मुंबईचा आपला एक अवली आहे ज्याचं नाव आहे ग्लॅडसन पीटर, आणि ग्लॅडसन जो आहे ना तो एकाच वेळेला 13 वाद्य वाजवतो, एकाच वेळेला तो 13 इन्स्ट्रुमेंट्स प्ले करतो। सो स्वतः मुंबईवरनं ग्लॅडसन आपल्यासोबत आहे, चला मग म्युझिक डेला बोलूया तशी।
हाय अभिनीत, हाऊ आर यू?
आई एम गुड, हाऊ आर यू?
फैंटास्टिक।
सबसे पहले आपको वर्ल्ड म्यूजिक डे की बहुत बहुत शुभकामनाएं।
विश यू द सेम, विश यू द सेम।
थैंक यू सो मच भाई। और आप एक साथ कई सारे इंस्ट्रूमेंट्स प्ले करते हैं ग्लैडसन, सो ये जो टैलेंट है भाई, ये मतलब कैसे आप में आया टैलेंट?
ये एक्चुअली मैंने सोचा नहीं था कि ऐसा होगा, पर हो गया था, हो गया तो अभी चालू है। तो बेसिकली आई टेल यू लिटिल बिट अबाउट इट, लिटिल बैकग्राउंड अबाउट इट इज बेसिकली आई एम अ विक्टिम ऑफ समथिंग कॉल्ड एज प्लूरल एफ्यूजन विच हैपेंस टू द लंग्स, एंड आई वॉज अफेक्टेड बिकॉज mainly because of passive smoking. I didn't smoke and I was affected by it, but because of this I lost about 60% of my lungs, and things went really rough in my life. But 2015 December ko main matlab ekdam bahut kharab situation mein tha, so I was like, god, what is happening to me? I'm able to play itne sare instruments lekin I'm not able to play them because doctors told me that I can't even play a flute. तो तभी मुझे इट वॉज लिटरली लाइक गॉड टोल्ड मी कि ओके, हाउ अबाउट यू टेक ऑल द इंस्ट्रूमेंट्स यू नो एंड पुट देम टुगेदर एंड प्ले। मैंने तो सिर्फ मिकी माउस देखा है कि मिकी माउस ने ऐसा कुछ किया है, तो आई लाइक ठीक है, कार्टून तो कुछ भी कर सकता है, तो इंसान तो नहीं कर सकते। बट व्हेन आई एक्चुअली स्टार्टेड थिंकिंग अबाउट इट, आई वाज लाइक, डू यू थिंक इट्स पॉसिबल? देखा तो फिर फरवरी 2016 में आई गॉट माई फर्स्ट इंस्ट्रूमेंट आउट विच हैड 13 इंस्ट्रूमेंट्स।
तेरा इंस्ट्रुमेंट्स एकाच वेळेला वाजवतो हा मुलगा, ग्लॅडसन पीटरचं नाव आहे। त्याशी मला अजूनही बोलायचं आहे, आज वर्ल्ड म्युझिक डे आहे। नांदेड की महिलाओ काय ना, म्हणजे बऱ्याच वेळेला किचनमध्ये काम करताना म्युझिक ऐकलं की आपली कामंही फटाफट होतात, नाही का? सो आज सांगा मला की किचनमध्ये काम करताना तुमचं ते कोणतं फेवरेट गाणं आहे, जे गाणं ऐकलं की यु नो तुमचे पाय थिरकायला लागतात आणि तुमची किचनमधली कामं पण फटाफट होतात? मला फटाफट कॉल करायचा, नंबर आहे माझा 9607007935। 93.5 रेड एफएम पर मैं हूं अभिनीत, आपके साथ बजाते रहो।